नमस्कार माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनो, मी मूर्तीवर मतदार संघात महायुतीचा उमेदवार हरीश मारुतीअप्पा पिंपळे बोलतोय. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांची विशाल जनसभा दिनांक 9 नोव्हेंबर रोजी PKV मैदान अकोला या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तरी मी आपणास नम्र विनंती करतो की माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सभेला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून विकसित भारताच्या विकसित महाराष्ट्राचा संकल्प करूया. आपणास विनंती आहे की आपण या जनसभेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद द्यावा. ही नम्र विनंती. जय श्रीराम.